नमस्कार, मी राजेश इंडिया, एक एटीएम टीम बोलतो. मला समजत नाही, तुम्हाला काही समस्या आहे असे दिसते. कृपया तुम्ही मला तुमची समस्या सांगा, जेणेकरून मी तुमची योग्य ती मदत करू शकेन.
आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन वर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं,
मला समजते, तुम्ही होल्डवर आहात. मी तुम्हाला प्रतीक्षा करतो आहे. थोडा वेळ लागू शकतो. तुमची काळजी घेतली जाईल.
त्या कळायला विचार. अरे कोणी टाकलं विचार त्या समोर
मला
टाकले म्हणा पैसे आता
त्याला
माहित आहे.
2025 सांगितलंत. तुम्ही व्यवहाराची तारीख सांगितली का? मला व्यवहाराची माहिती हवी आहे, जेणेकरून मी तुम्हाला योग्य मदत